उत्पत्ती अध्याय 28. इसहाकाने याकोबाला बोलावून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यास आज्ञा दिली, तू कनानी मुलगी पत्नी करून घेऊ नको. उठ, तू पदन आरामात तुझ्या आईचा बाप बथुएल याच्या घरी जा आणि तुझ्या आईचा भाऊ लाबान याच्या मुलींपैकी एकीला पत्नी करून घे. सर्व समर्थ देव तुला आशीर्वादित करो आणि तू राष्ट्रांचा समुदाय व्हावे म्हणून तो तुला सफळ करून बहुतपट करो. तो तुला व तुझ्यानंतर तुझ्या वंशजाला अब्रामाचे आशीर्वाद देवो आणि जो हा देश परमेश्वराने अब्रामाला दिला व ज्यात तू राहतोस तो देश तुला वतन म्हणून लाभो. अशा रीतीने इसहाकाने याकोबाला दूर पाठवले. याकोब पदन आराम येथे अरामी बथुएलाचा मुलगा याकोब व एसाव यांची आई रिबका हिचा भाऊ लाबान याच्याकडे गेला. एसावाने पाहिले की इसहाकाने याकोबाला आशीर्वाद दिला व पदन आरामातून पत्नी करून घेण्यासाठी तिकडे पाठवले. त्याने हे देखील पाहिले की इसहाकाने त्यास आशीर्वाद दिला आणि आज्ञा देऊन म्हणाला की तू कोणत्याच कनानी स्त्रियातली पत्नी करू नये. एसावाने हे देखील पाहिले की याकोबाने आपल्या बापाची आणि आईची आज्ञा मानली आणि पदन आरामास गेला. एसावाने पाहिले की आपला बाप इसहाक याला कनानी मुली पसंत नाहीत, म्हणून तो इश्मायलाकडे गेला आणि त्याने आपल्या स्त्रिया होत्या त्यांच्याशिवाय अब्रामाचा मुलगा इश्मायलाची मुलगी नबायोथाची बहीण महलत ही पत्नी करून घेतली. याकोबाने बैरशेबा सोडली व तो हराणाला गेला. तो एका ठिकाणी आला आणि सूर्य मावळला म्हणून त्याने रात्री तेथे मुक्काम केला. तेथे रात्री झोपताना त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यांपैकी एक धोंडा घेतला, तो त्याच्या डोक्याखाली ठेवला आणि त्या ठिकाणी झोप घेण्यासाठी खाली पडून राहिला. तेव्हा त्यास स्वप्न पडले आणि त्याने पाहिले, एक शिडी पृथ्वीवर उभी आहे, तिचे टोक वर स्वर्गापर्यंत पोहोचलेले आहे आणि देवाचे दूत तिच्यावरून चढत व उतरत आहेत. पहा, तिच्यावरती परमेश्वर उभा होता आणि तो म्हणाला, मी परमेश्वर तुझा बाप अब्राहम याचा देव व इसहाकाचा देव आहे. तू ज्या भूमीवर झोपला आहेस ती मी तुला व तुझ्या वंशजांना देईन. तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणांनी इतके होतील आणि तुझा विस्तार पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे व दक्षिणेकडे होईल. तुझ्यामध्ये व तुझ्या वंशजामध्ये पृथ्वीवरील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. पहा, मी तुझ्या बरोबर आहे आणि तू जेथे कुठे जाशील त्या प्रत्येक ठिकाणी मी तुझे रक्षण करीन आणि तुला या देशात परत आणीन, कारण मी तुला सोडणार नाही. मी तुला जी सर्व अभिवचने दिली ते सर्व मी करीन. मग याकोब त्याच्या झोपेतून जागा झाला व म्हणाला, खरोखर या ठिकाणी परमेश्वर आहे आणि हे मला समजले नव्हते. त्यास भीती वाटली आणि तो म्हणाला, हे ठिकाण किती भीतीदायक आहे. हे देवाचे घर आहे, दुसरे काही नाही. हे स्वर्गाचे दार आहे. याकोब मोठ्या पहाटे लवकर उठला आणि त्याने उशास घेतलेला धोंडा घेतला. त्याने तो स्मारक स्तंभ म्हणून उभा केला आणि त्यावर तेल ओतले. त्या ठिकाणचे नाव लूज होते, परंतु त्याने त्याचे नाव बेथेल ठेवले. मग याकोबाने शपथ वाहून नवस केला. तो म्हणाला, जर देव माझ्या बरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यामध्ये माझे रक्षण करील आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल आणि मी सुरक्षित माझ्या वडिलाच्या घरी परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल. मग मी हा जो धोंडा या ठिकाणी स्तंभ म्हणून उभा केला आहे तो पवित्र धोंडा होईल, तो देवाचे घर होईल. जे सर्व तू मला देशील त्याचा दहावा भाग मी तुला खचित परत देईन.